हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तो प्रत्येक दोन कुटुंबामध्ये जेव्हा पाच मुलं होतात, मुलगा मुलगीचा प्रश्न नाही, पाच मुलं जेव्हा होतात तेव्हा त्या कुटुंबांचा धर्म जो आहे तो अबाधित राहतो, त्याचा ऱ्हास नाही होत, त्याची वृद्धी होते। आणि लोकांना असं वाटतं की मुलं म्हणजे खर्च, म्हणजे त्यांना शिकवा, त्यांना लग्न करून द्या, त्यांचं सेटलमेंट करून द्या, तर आपल्याला एवढी कॅपॅसिटी नाही आहे असं आपल्याला वाटतं। परंतु प्रत्येक मूल आपण सुद्धा आपापले कर्म घेऊन आलेलो आहोत। आज आपण जे काय खातो, जे काय घालतो कपडे अंगात, ज्या ठिकाणी राहतो, हे सगळं आपल्या कर्मानुसार होत असतं। त्यामुळे आई वडिलांना, म्हणजे आपल्या आई वडिला आम्हाला आई वडिलांना असं वाटतं की आपण मुलांकरता मेहनत करतो, आपण त्यांना मोठं करतो, आपण त्यांना कष्ट करतो आहोत। पण ॲक्च्युली खरं म्हणजे आपण आपलं कर्तव्य करत आहोत, आपण काय जादू करत नाही आहोत। आपण जादू करत असतो ना, तर आपले सगळे मुलं डॉक्टर बनले असते, किंवा सगळे मुलं प्रधानमंत्री बनले असते, किंवा सगळे मुलं काहीतरी बनले असते, आपल्या इच्छेप्रमाणे बनले असते। पण आपली मुलं त्यांच्या कर्माप्रमाणे बनत असतात, त्यांच्या आयुष्यात जे काय आहे ते आपण त्यांना फक्त सपोर्ट करत असतो। ठीक आहे, तुला डॉक्टर बनायचं आहे, हो ठीक आहे, मी आहे तुझ्या मागे। तुला काय बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, ठीक आहे, तुझ्याबरोबर मी आहे। पण तुम्ही तिला इंजिनियर बनवू शकत नाही, ते तिथेच प्रयत्न, तिचे कर्म तिला बनवणार। हा एक सगळ्यात मोठा भ्रम आहे लोकांच्या मनात। काय म्हणतात, मला आता गर्भपात करायचं आहे, का बरं? तर पैसे नाहीत, ऑलरेडी दोन मुलं आहेत, तिसऱ्या कुठून पोसणार, ते कसं परवडणार, हे कॉमन कारण असतं लोकांचं। पण ते खूप चुकीचं कारण आहे। आता माझी मुलगी आहे वर्षभानवी, तुम्ही जरा विचार करा त्या मुलीचा। ती शरीराने अपंग आहे, ती बिछाण्यात पडून आहे, तर आता 19 वर्ष चालू आहे। काय करते ती, काय कॉलेज जाते का कमाई करते काय करते? पण एखाद्या राणीलाही लाजवत अशी राहते ती। तिच्याकरता बेस्ट ऑफ बेस्ट थिंग्स अवेलेबल असतात, शुद्धतम तूप, जे काय शुद्ध बेस्ट ऑफ बेस्ट आहे ते तिच्याकरता मिळत असतं। आणि सर्व तिच्याकरता देवाने अशी सर्वांची व्यवस्था केली ना, की आम्हाला कळतं की आम्ही यातलं काम साहेब काय करतो तू नाही आहे, तिने तिचा आपला नोकर आणलेला आहे तिच्याबरोबर। तिच्याकरता रूप म्हणजे ती आमची छोटी असताना आम्ही ऋषिकेशला होतो, सगळं सोडून तिकडे फुल टाईम मंदिरात राहत होतो। पण तिला बरोबर तिचे फॅन्सी फ्रॉक सगळं तिला बरोबर येत होतं तिच्याकरता। कोणी भक्ताने काय आणून द्यायचं काय काय, म्हणजे तिचं जे काय होतं तिचं कर्म तिथला बरोबर सगळं मिळत होतं। त्यामध्ये कुठेही कुठे काही कमी नाही पडलं। आम्ही आश्रमात होतो पण तिला काही तिचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये काहीही फरक नाही पडला तिच्या। आणि तिच्यावरही वरचढ ही मुलगी आहे, ही तर काहीच करू शकत नाही, तर ती ॲक्टिव्ह होती मुलगी। तर तिला बघून मला दिसतंय की ती जेव्हा आली तेव्हा मी एका छोट्या रूममध्ये होतो, हिला माहिती आहे। पण ती आल्यानंतर आम्ही लगेच दोन बेडरूम हॉलमध्ये गेलो। पहिला हॉल होता आमचा घर होता नो बेडरूम हॉल, म्हणजे फक्त एक हॉल आणि एक किचन होतं, तिथे मी 8 वर्ष राहिलो। ही जेव्हा आली तेव्हा इतकी कठीण परिस्थिती होती, हॉस्पिटल बंद होतं आमचं। जेव्हा ही आली हॉस्पिटल बंद होतं, इन्कम नव्हता, तरी गाडी आली आणि दोन रूमचा फ्लॅट आला। आजही मला आश्चर्य वाटतं की कसं काय घडलं, कारण ते आमचं भाग्य नाही आहे, ते तिचं भाग्य आहे। तिला त्या तशा वातावरणात राहायची तिची जी योग्यता आहे, त्यामुळे तिला गाडीत फिरायचं आवश्यकता होती, कारण तिला आम्ही ट्रेनमध्ये देऊ शकत नव्हतो, तर तिच्याकरता ती गाडी आली। मी तेव्हा इच्छा मला इतकं आश्चर्य वाटलं होतं की असं वाटत होतं की मला जर ह्या स्थितीमध्ये गाडी मिळत असेल तर जगात कोणी गाडी घेऊ शकतो असा माझा एक विश्वास निर्माण झाला त्यावेळी। तेव्हा 100% पटलं की आपण आपल्या मुलांचं लालन पालन करतो हा आपला एक मोठा भ्रम आहे। आपण काय करतो आणि काय करू शकतो, संस्कार देऊ शकतो, पण त्यांची जी काय योग्यता आहे हे ते आपापले ते आणतात। तुम्ही त्यांना बंगला देऊ शकत नाही, त्यांच्यानुसार बंगला आहे म्हणून त्याला मिळतो, दॅट्स ऑल। कधी बायकोच्या भाग्याने, कधी नवऱ्याच्या भाग्याने, कधी मुलांच्या भाग्याने, ते सगळं निर्माण होतं असं आहे ते। आता आमच्या घरामध्ये ना आम्ही 7 जण आहोत, 8 होते, एक बालपणीच गेली बहीण आमची छोटीशी असतानाच। तर आता आमचे वडील किती गरीब होते, एक छोटं दुकान होतं, ते 5 जायचे, रात्री 1 परत यायचे, मध्ये ब्रेकफास्ट ब्रेक, लंच ब्रेक आणि डिनर ब्रेक, बस। नाही डिनर तर नाहीच, डिनर तर रात्री आल्यानंतर 1, ब्रेकफास्ट 9:30, लंच 1, इतका तास काम करायचे। पण त्यांनी मला सांगितलेलं आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण जेव्हा आलं, म्हणजे मोठी मुलगी, मग भाऊ, मग दुसरा भाऊ, प्रत्येक वेळी त्यांचा बिझनेस 200-250 रुपयांनी वाढला दुकानातला, काही विशेष प्रयत्न न करता. कारण जे मूल येत आहे ना, ते आपली व्यवस्था बरोबर करत असतं. धंदा तोच आहे, मेहनत तीच आहे, पण नफा वाढत होता. ते म्हणत होते की हा आला तेव्हा नळाला पाणी आलं घरात, तोपर्यंत बाहेर पाणी होतं. हा आला तेव्हा हे आलं, हा आला तेव्हा हे झालं, मग ती आली तेव्हा असं झालं. ते त्यांचं कर्म आहे. आता एक सनसनीखेज बातमी आहे का तुम्ही सगळ्यांनी, भारतवर्षामध्ये 65,000 मुलं रोज जन्माला येतात. किती? रोज, वर्षाला नाही, रोज 65,000 माणसं मुलं. त्याच्यातली 40,000 मुलं मुसलमान असतात. मुस्लिम लोकांच्या मुलांचा जन्म 40,000 दररोज, आणि हिंदू लोकांचा जन्म 20,000, आणि उरलेले 5,000 सगळे मिळून ख्रिश्चन, बुद्ध, जे काय तुम्ही सांगा पुढचं काय असेल ते. आता तुम्ही सांगा कशी धर्माची वृद्धी होणार आपल्या? मी फक्त एक महिन्याचा कॅल्क्युलेशन करा, 40 × 30 किती झाले? हा, 1200 हजार, म्हणजे 1,200,000 मुसलमान मुलं तुमच्या समाजामध्ये दर महिन्याला ऍड होत आहेत. आणि तुमची किती होत आहेत? 6,000, हाफ ना. आणि ह्या गीतेने वर्षभराची गिणती करा, आणि 10 वर्षाची गिणती करा, आणि 2050 बघा काय अवस्था असेल ती. कारण मृत्यूदर सेम आहे, मृत्यूदर म्हणजे काही असं हिंदू मुस्लिममध्ये फरक नाही. जन्मदरामध्ये फरक आहे, का त्यांना अलॉट केलं ना किती तुम्ही 5 मुलं करा, 10 मुलं करा. तर तुम्हा आम्हाला जर आपल्या धर्मावरती प्रेम असेल ना, तर हा विचार करणं खूप आवश्यक आहे. नाही तर आपल्या डोळ्यादेखत आपला धर्म ऱ्हास होईल आणि आपण सगळं पण विसरून जाऊ एके दिवशी. म्हणून 3 मुलं असलेली मुलं खूप कुटुंब खूप भाग्यवान असतं, अनेक दृष्टीने भाग्यवान असतं. कारण का? त्यांच्याकडे एक मोठा भाऊ असतो, एक मधली बहीण असते, किंवा भाऊ असतो, किंवा छोटा भाऊ असतो, म्हणजे ऑल लेवल्स आर देअर. त्याच्यानंतर त्यांचं जेव्हा लग्न होतील ना, मग त्यांना काका पण असेल, मावशी पण असेल, मामा पण असेल. आता जेव्हा एक होतो, त्याचं जेव्हा लग्न होईल, त्यांच्या मुलांना ना मामांना काकांना कोणच नाही, मग काकांना मग काकी पण नाही, मग काका काकी नाही, म्हणजे तुला भाऊ पण बहीण पण नाही. विचार करा तुम्ही गोष्ट द्या न्यूक्लिअर फॅमिलीचा. आता तुमचं कसं आहे? त्याला मावस भाऊ आहे, त्याला चुलत भाऊ आहे, त्याला छोटा भाऊ, मोठा भाऊ, सगळं सगळे नाती आहेत. हां, पण जर तर नसेल तर काय होईल? एक असेल तर काय होईल? एकटा पडेल, लोनली. त्याचं व्यक्तिमत्व विकास होणारच नाही, त्याला ती प्रवृत्ती निर्माणच होणार नाही की मी आता काहीतरी माझं खेळणं याला देऊ, याची काळजी घेऊ, याला सांभाळू, माझा छोटा भाऊ आहे, माझा मोठा भाऊ आहे, हा दादा आहे, माझा छोटा भाऊ आहे, असं काही नाहीच आहे. आणि ती आई बाबा पण त्याचं एवढं लक्ष त्या मुलावरती की एकच बाळ आहे, मग सगळं त्याच्यावर दिलं. खोकला आला. आता ते एका आमच्या कपलला ना खूप उशिरा मूल झालं. हां, खूप प्रयत्न करून इंजेक्शन देऊन हे देऊन ते देऊन, आता म्हणे आई परेशान खा, तो कान खाजवतोय. अरे कान खाजवतोय तर 3 दिवस आई परेशान, डॉक्टरकडे घेऊन गेले MD. म्हटलं काय आहे? मळ आहे, साफ करून टाकायचा, काय एवढं तो खाजवतोय, ते मळ काढलं की होणार काम. पण टेन्शन काय, कान खाजवतोय, काय कानात काय असेल करायचं, काय होतंय का? एकच आहे ना. सर नाहीच आहे. म्हणून आमच्याकडे कसं, 7 जण हरी बोल. आमच्या आम्ही खुश होतो, आम्हाला काय कोणाची गरजच नव्हती. 2 पिढ्या आमच्या घरात, पहिले 3 1 पिढीतले, म्हणजे आमचे वडिलांसारखे सगळे ते, म्हणजे माझा मोठा भाऊ जो आहे, माझी बहीण जी आहे ती 16 वर्षांनी मोठी आहे, म्हणजे होती, ते तर गेली. दुसरा भाऊ जो आहे तो 13 वर्षांनी मोठा आहे, तिसरा भाऊ तो 11 वर्षांनी मोठा आहे, त्याच्यानंतर 7 वर्षांनी मोठा आहे. ती एक पिढी, त्या मला शिकवायची गणित बिणित सायन्स वगैरे, एक्झामला वगैरे. आणि मी आणि माझी बहीण आणि दुसरा भाऊ तर दुसरी पिढी होती, त्याचं 1-2-3 वर्षाचं अंतर होतं. आम्ही खेळायचो आणि त्यांचा आदर करायचो, म्हणजे ते आमची देखभाल करायची. कोणी मारलं बिळलं तर त्यांना सांगायचं की बघा हा मला मारतो, मग ते यायचे बघायला कोण याला मारतं वगैरे. म्हणजे घरच्या घरी इतका इमोशनल सपोर्ट होता आम्हाला. मला अजूनही ते प्रसंग आठवतात की मी त्याने मला मारलं, त्याला मी दोन भावांना घेऊन हॉस्पिटल शाळेतला गेलो होतो आणि ते सगळे शोधत होते कुठे आहे तो मुलगा, आणि या दोघांना बघून ती मुलं पळून गेली होती वगैरे वगैरे. हा मी प्रत्येक वेळी आई बोलत असं नाही, भाऊ पण आहे, बहीण पण आहे, सगळे आहेत. सुट्टी पडली की बहिणीच्याकडे राहिलायचो आम्ही ताईकडे मे महिन्यामध्ये, मग कधी आत्याकडे राहिलायचो, म्हणजे एक महिना आत्याकडे एक महिना बहिणीकडे असं जायचो. ते राहणार आहे का पुढे त्याच्या पुढे हळूहळू, कारण जनसंख्या झाली कमी कमी तिथे काय उरणार का तुमच्याकडे? तुम्ही चार जण आहात, तुमची किती झाली? दोन दोन झालं का 50%? आणि कोणाला जाणं एकच होईल, झालं आणखी 50%. म्हणजे असं आपण असं चढत्या उतरण्या भाजत चाललो आहे सर, कमी कमी करत. आणि ते कसे, एक व्हिडिओ पाहिला मी, 21 मुलं त्या माणसाला, आणि जसं बसलेला आहे त्याच्यासमोर असा एक दाढीवडी आलेला आहे मुलगा बाजूला बसला त्याच्या, तो काहीतरी 20 वर्षाचा आहे आणि त्याच्या हातात एक जस्ट बॉर्न बाळ आहे, आणि त्याला त्या मुलांची नावं पण आठवत नाहीत. नाम भी याद नाही उसको, बोला उसको मम्मी को मालूम आहे. ही स्थिती आहे. मग ते कसं काय? हा येतोय, पण येपर्यंत काय चाललंय? दिवसाला 65,000 नंबर आहे ना तुमचा, त्याचं काय होणं गरजेचं आहे. शेवटी काय ना, ही लढाई अस्तित्वाची लढाई आहे. शेवटी तुम्ही असाल की नसाल ह्याच्यात ह्याचा प्रश्न आहे. आता आपण छानपैकी जातोय, खाऊन पिऊन सुखी आहोत, भविष्य काय आपल्या पिढीचं? आपण ते नाही घेतलं गंभीरपणे तर आपली पुढची पिढी सफर होणार, आपली मुलांची मुलं सफर होणार. मायनॉरिटी मग काय, केरळ गेलं तुमचं, ख्रिश्चनांनी घेतलं, बंगाल मुस्लिमांनी घेतलं, आसाम पण ते चाललेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आता ना बॉम्ब टाकणे बंद करून टाका तुम्ही. ते लोक म्हणतात की कशाला तुम्ही आतंकवाद करता, एवढा खर्च करून एवढं एक बॉम्ब करता, एवढं खर्च करता, एवढं प्लॅनिंग करण्याकरता, एवढं लाखो रुपये त्यांच्या कुटुंबाला खर्च मेला तर वगैरे वगैरे, एवढं कोडा खर्च करण्यापेक्षा फक्त घरी राहा, पोरं पैदा करा बस. 2050 साली तुम्ही 80% व्हाल आणि भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून जाहीर होईल. त्याच्यामधले बरीच लोक तेव्हा असतील या जगात, लक्षात ठेवा. आपण कधी नसू पण बरीच लोक असतील, तुमच्यातलं कोणतरी काठी टिकून असेल त्यावेळी, त्यावेळी कसं होईल? हे आता आपण कीर्तन केलं ना, हे जर आपलं हकलं होतील तर आपण कीर्तन केलं तर का बसा म्हणतील, सगळं फेकून देतील, काय वापरायचं नाही, आवाज नाही पाहिजे आम्हाला असं बोलतील. आणि ते मोठ्याने बांग देतील मग सकाळी 5 वाजता उठून. तर कसं माहिती ना, आपली लढाई हा लढेल असं म्हणून चालत नाही. माझी लढाई आहे ते तुम्ही लढा असं होतं काय कधी? आपली लढाई आपणच लढायची असते कधी पण. असं आहे. त्याच्यामुळे ना तुमचं हे तुम्ही बघितलं ना, सहकुटुंब जे आहे ना ते अतिशय सुंदर वस्तू आहे, सुंदर गोष्ट आहे. आमचे प्रभुपादांचे गुरु आहेत, होते म्हणजे आमचे गुरु, त्यांचे गुरु प्रभुपाद, त्यांचे गुरु होते भक्ती सिद्धांत. तर ते म्हणायचं की लोकांना एकत्र राहणं खूप आवश्यक आहे, पण तेवढं कठीण पण आहे ते. पण ते जरी कठीण असेल तरी ते खूप आवश्यक आहे. ते ब्रह्मचारी आश्रमाच्या संदर्भात बोलत होते की तुम्हा सगळ्या ब्रह्मचाऱ्यांना एकत्र राहणं खूप आवश्यक आहे, तेवढं कठीण पण आहे, तरी पण ते कठीण असं ते आवश्यक आहे. ते कठीणता सहन करून तुम्हाला राहायचं एकत्र, कारण ते त्याचा लाभ जो आहे तो त्याच्या नुकसानापेक्षा जास्त महत्त्वपूर्ण आहे. लाभ काय आहे? किती एकमेकांना मदत होते एकमेकांची आपल्याला आपण जाणवत नाही, वेगळं सगळं कळणार. पण नुकसान काय आहे की भाई कोणाचं पटत नाही कोणाशी, कोणाचं काय होतंय, कोणाचं काय काय हे होतंय, मतभेद असतात वगैरे, सारखं म्हणा चाललं असतं की नको आपण वेगळं होऊ, नको आपण वेगळं होऊया. पण ते जॉईंट फॅमिलीमध्ये काय आहे, त्या मुलांना आमच्यामध्ये म्हणतात आईच्या आईला मामोमा म्हणजे मामाची आई, आणि आईच्या आई वडिलांच्या आईला म्हणतात अन्नाम्मा म्हणजे अन्नाची आई, वडिलांची आई. आता कुठे तुम्हाला आहे इथे वडिलांची आई पण आहे, आईची आई पण आहे, पण ते नसती तर आईची आई गावात, वडिलांची आई वडिलांच्या गावात, मग ते वर्षात एकदा कधी भेटणार काहीतरी, मग त्यांचं प्रेम कधी भेटणार, त्यांचं वात्सल्य कधी मिळणार? ते तुम्हाला आता कळत नाही की एका ठिकाणी तुम्ही हा तर सहज प्राप्त होता, इकडे एक स्टेप घेतले की आजी, इकडे घेतले की तिकडची आजी, इकडे आलं की मामा, तिकडे आलं की मावशी, असं म्हणजे एवढं सोपं रिलेशनशिप आहे. आणि ते जास्त फुलफिलिंग असतं, आपल्या मतभेदांपेक्षा जास्त फुलफिलिंग ते असतं कधी पण. तो सपोर्ट जो असतो ना, तो भावनिक आणि बाकीचा भौतिक, तो जास्त व्हॅल्युएबल असतो त्याच्या बाकीच्या परिणामांपेक्षा. म्हणून आपण ते व्हॅल्यू करायला शिकायला पाहिजे, आजच्या स्थितीमध्ये त्याचं मूल्य करायला शिकायला पाहिजे, किती महत्वपूर्ण आहे. कारण का एक एक करून माणसं राहणार ना, आता कोण ना कोणतरी जाईल, मग पुढे मग ते नसणार आहे, मग ते नातं संपलं तुमचं, नाही का. मग ते असतानाचा लाभ घ्यायला पाहिजे ना, त्यांचं वात्सल्य, प्रेम, जे काही सहकार्य, सहयोग, जे काही कॉमरेडरी आहे, तेव्हा स्वीकार करणं आवश्यक आहे ना. ते असं आहे. आता आमची फॅमिली बघा, आमची फॅमिली एवढी मोठी आहे, पण एवढे दूर दूर गेले सगळे लोक. दोन भाऊ तर तिकडे अमेरिकेतच गप बसले, आणि सगळ्यांचं असं स्ट्रॉंग डिझायर की तिकडे तर ग्रीन कार्ड मिळायला पाहिजे, अमेरिकन त्यांना व्हायचं आहे, अमेरिकन नागरिक व्हायचं त्यांना. त्यामुळे सगळ्यांची पोरं तिकडे, आणि ते पण तिकडे चालले. आता दोन भाऊ तिकडेच गेले. त्यामुळे एवढं मोठं कुटुंब, आम्ही जर आमचं कुटुंब उभं केलं ना, 50 माणसं उभी राहतील, फक्त कुटुंब फक्त आमचं. म्हणजे कसं, पाच भाऊ, बायका, त्यांची मुलं, असं उभं केलं ना तर 50 माणसं उभी राहतील. पण 50 माणसं आहेत कुठे? सगळे आहेत ते न्यूक्लिअर आहेत. कोणी आजारी पडलं तर कोण दुसरा जात नाही बघायला त्यांना. म्हणजे किती मोठं नुकसान आहे बघा तुम्ही. 70 वर्षाचा भाऊ, त्याची 68 वर्षाची बायको कोविडमध्ये आयसीयूमध्ये होती, आणि मग तिला स्टोन झाला, मग काय काय झालं, आता क्रिएटिन हाय आहे तिचं, पण ऑफकोर्स कोविड आहे म्हणून, पण एरवीसुद्धा कोणी बघायला गेलं नसतं, कोणाला पडलेलीच नाही आहे, कारण ते बॉन्डच नाही ना निर्माण झाला. असा बॉन्ड निर्माण होणार ह्या वयामध्ये? 70 वर्ष कुठचा बॉन्ड निर्माण करणार तुम्ही? कुठचे बंधन निर्माण करणार? नातेबंध, ऋणानुबंध, असं आहे. त्यामुळे लहान मुलांचं ते नातेबंध जे आहेत ना, ते आत्ता निर्माण होतात, होणार ह्याच्या या काळामध्ये. मग ते पुढच्या काळात तुम्हाला ते मिळणार, त्याचा लाभ, त्याचं प्रेम जे काय आहे, त्याचा लाभ तुम्हाला पुढच्या काळात मिळणार. आणि लहानपासून जर वेगळं असेल, मग त्यांना काय, आमची माझी मुलगी आहे ना, काय सांगू तुम्हाला, मला खरं वाटणार नाही. माझी मुलगी माझ्या मोठ्या मुलांच्या, मोठ्या भावाच्या मुलींना ओळखत पण नाही, तिने पाहिलं पण नाही त्यांना. कॅन यू बिलीव्ह दिस? न विश्वास पटणारी गोष्ट आहे. त्यांचा काही संबंध नाही, त्यांची ओळख पण नाही. फक्त माहिती आहे की याला दोन आणि तिला दोन आहेत म्हणून, पण त्यांचा काहीही संबंध नाही. त्याला आम्ही, मी जबरदस्तीने व्हॉट्सअप ग्रुप करून टाकलं होतं, सगळ्यांनी एक्झिट केलं अजून मुलांनी. बोला, आता फक्त आम्हीच आहोत, भाऊ आणि बहिणी, आणि मुलं सगळे एक्झिट झाली. मी त्यांना नाहीच ठेव संबंध ठेवायचा ना, कारण का जेव्हा ते एवढे होते ना, तेव्हा संबंध आई वडिलांनी करू दिला नाही, किंवा त्यात लक्ष दिलं नाही, किंवा त्यात पुढाकार घेतला नाही, किंवा त्यात त्याचं महत्व समजलं नाही. मग आता मुलं काय समजतील? ते तर आपापले करतात, कोणी कुठे इंग्लंडला, कोण अमेरिका, काय चाललंय त्यांचं आपलं आपलं, त्यांना गरज नाही तुमची. असं आहे ते. म्हणजे मग आता एवढी 7 मुलं होऊन काय उपयोग झाला त्याचा? कोणाचा पायपास कोणाच्या पायात नाही, कोणाचा संबंध नाही काही. तर आपलं जेव्हा जेव्हा असं पटत नाही एकमेकाशी ना, तेव्हा वाटतं की अरे कशाला आपण एकत्र राहतो. आपली ते कसे, राज ठाकरे वेगळी चूल बांधून टाकली, मनसे नाही पाहिजे आपल्याला. हां, पण त्याने नुकसान कोणाचं झालं? त्यांचंच झालं. वो काही काही नाही रह गया बी, म्हणजेला कोण विचारतो? आधी काहीतरी व्हॅल्यू होती, कधी सीट तर यायची आतमध्ये असताना. त्या बाहेर पडले तर सगळेच झोपले. फक्त नुसता महाराष्ट्राचा आवाज, कसला आवाज, कोण ऐकतो आवाज तो? लोकांना टाइमपास पाहिजे असतो. अरे चांगला बोलतो, म्हणजे मजा येते बोलताना, ते ऐकायचं. मत कोण येत नाही त्याला. म्हणजे वेगळं होऊन कोणाचाही लाभ होत नाही कधीच. एकत्र होऊन होतो, आणि एकत्र होण्याकरता काही ना काही चॅलेंज असतात, ती त्याची किंमत असते, ती आपण चुकवायची असते. यू हॅव टू पे द प्राईस फॉर दॅट, दॅट्स ऑल राईट. आता ते एवढा अभ्यास नाही करत का, जायचं आहे मेडिकलला म्हणून, तर पेईंग द प्राईस, वेळ, मेहनत करते. त्याच्याशिवाय कसं काय होणार? प्राईस दिल्याशिवाय कसं? एकत्र कुटुंबाचं जे लाभ आहेत, त्याचे घेण्याकरता आपल्याला काहीतरी प्राईस द्यायला लागेल ना, काहीतरी कुठे कुठे होणारच काही काय. फाईन, इट इज ओके, इट्स वर्थ.
ही फॅमिली आहे ना तुमची, एका भावाची आहे, असे आमचे तीन चुलते अजून,
त्यांची
सगळी मुलं 50-60 जण जेव्हा यात्रा असते ना गावी, सगळेजण एकत्र येतात ना, 60-70 जण एकत्र असतात, म्हणजे दुसऱ्यांची गरजच नाही करत त्याची, एवढा मोठा क्राऊड असतो.
तसं आपल्या याच्यामध्ये डॉक्टर मेमाणे आहेत, नानासाहेब मेमाणे, त्यांच्या बायकोच्या घरामध्ये, बायकोकडे म्हणजे त्यांच्या बायकोच्या कडे साईडला 5 काका आहेत त्यांचे, आणि त्यांनी ना प्रभूजी त्यांच्या जॉ म्हणजे त्यांच्या वडिलांचा होतं ना शेत, ते मोठं शेत होतं, ते डिवाईड करून त्यांना दिलं ना, त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये असे लाईनशीर 3 बंगले बांधले 3 काकांचे. तुमचं कसं चिकटून आहे, तर त्यांचं पण चिकटूनच आहे, आणि भर शेतामध्ये आहे, असे वाडे आहेत, वाडे तिघांचे 3 वाडे आहेत, आणि कधी कोण इकडे जेवताय, कोण कोण तिकडे जेवताय, कधी कोण नाश्ता इथे करताय, कोण इथे कोण झोपायला जाते, तू कुठे आहे रे, तू तर त्या काकाच्या घरी खेळतोय, हा कुठे आहे रे, या मामाच्या घरी खेळतोय, असं म्हणजे ते खरं जीवन ऍक्च्युली, खरं खरं जीवन ते, आणि आम्ही पण जाऊन तिथे एन्जॉय करतो त्यांचं ते बघून, म्हणजे त्यांना आम्हाला बघून खूप आनंद होतो की 3 मोठी घरं, कधी वाटलं तर इकडे झोपायचं रात्री, कधी वाटलं तर इकडे झोपायचं, कधी वाटलं तर तू ह्याच्याकडे जेवायचं, कधी वाटलं तर याकडे जेवायचं, काय प्रॉब्लेम नाही काही, मी जर गाव मुंबईला गेलो कुठे कामाला तर मुलांचा प्रॉब्लेम नाही, तो त्याच्याकडे जेवेल, आता जर जायचं मुंबईला असेल तर काय, किती टेन्शन आहे, कोण डबा लावतो, कोण शेजारी कोण देतोय, काय बहीण देतोय, काय किती टेन्शन आहे, जे आपल्याकडे सहज होतं भारतामध्ये त्याचं दुर्लभ झालेलं आहे. म्हणजे काकाची बायको ही दुसरी आईच आपली, माझी आई आणि माझी काकू दोन्ही आयाच आहे, तर दोघांचं पण त्यांचं प्रेम, काकूचं पण त्या पुतण्यावर आणि आईचं पण आहे, काकूवरती प्रेम आईसारखंच, आणि हे खरं खरं ऐश्वर आहे आपलं, हे खरं जनसंपत्ती आहे, बाकी तुम्ही किती मोठा बंगला बांधला, किती मोठी गाडी घेतली, हे संपत्ती नाही तुमची, त्यांनी काय सुख मिळत नसतं माणसाला, कधीच मिळत नसतं, कधीच आजपर्यंत कोणीही मोठी गाडी घेऊन मोठं घर करून सुखी झाला असं झालेलं नाही, आणखी ईर्ष्या वाढते आपली, आणखी द्वेष वाढतो, समाधान नाही प्राप्त होत, समाधान फक्त प्राप्त होतं बंधामध्ये, ऋणानुबंधामध्ये, नातेबंधामध्ये समाधान प्राप्त होतं, त्याकरता जी काही आता घरामध्ये आपण आम्ही 7 भाऊ आहोत, होते आणि म्हणजे आम्ही एकत्र भांडाभांडी करायचो, मारामारी पण करायचो, ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे त्यामध्ये, आता मारामारी आठवते कशी मारामारी केली होती, तो दिवा सांडला होता, त्याचं तेल सांडलं होतं, आणि मग आई येऊन आम्हाला दोघांना पिटली पिटाई केली होती, कारण मारामारी करताना तो दिवा सांडला होता, तेव्हा त्यांनी सगळं तेल आणि ज्योत पण सांडली होती, ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम आहे, ते बालपणीचा प्रॉब्लेम, त्यात काय एवढा मोठा काय मुद्दा नाही तो, पण एकत्र होतो हा जास्त मोठा मुद्दा आहे, तुमचं जी तुम्ही ज्या घरात वाढलं ना त्या रूममध्ये, तेवढी रूम आमची 10 लोक राहत होतो मी त्या रूममध्ये, त्याच रूममध्ये किचन होतं, त्याच रूममध्ये बेडरूम होतं, त्याच रूममध्ये नाणी पण होती आमची, नाणी घर होतं, मोरी त्याला म्हणायचो आम्ही, त्याच घरात मोरी, त्याच घरात किचन, त्याच घरात 1 बेड, आणि सगळे लाईनशीर असे पाय पाय टाकून झोपायचो आम्ही, आणि बाकीचे बाहेर मोठे बाहेर गच्चीमध्ये, पण तो जो काळ होता तो खरा आनंदी काळ होता, गच्चीत झोपणे, पाऊस पडला की धावत खाली येणे, आणि जिन्यात झोपणे, हे सगळं जे होतं ना, मग सगळे बिचारा उलून खाली घ्यायचे धावत धावत धावत, आणि मिळत जागा पकडायची झोपून जायचं तिकडे, आणि मग रात्री आपण झोपलो कुठे, सकाळी उठलो कुठे, याचा पण काय संबंध नसतो, सकाळी आता झोपलो तिथे होतो, पाऊस आला पण कुठेतरी ह्या जागा, मी सगळे कसं ना कच्चीवरती बिल्डिंग मधली जर 15 माणसं झोपली असतील ना, तर त्यांचा नेक्स्ट उद्देश काय असतो उठल्यानंतर, किंवा जागा पकडा झोपायची कुठेतरी, नाहीतर मग दोघं धावत ठेवून ते पहिले जागा पकडायचे, थापकन टाकून द्यायचे आणि झोपून द्यायचे, मग ते माझ्या दरात का असेना, तुमच्या दरात का असेना, ते एक थ्रिल होतं लहानपणी, सो आपलं खरे जे आनंद आहेत ना आपल्या आयुष्यातले, ते लहान जागेत मोठ्या कुटुंबामध्येच असतात सगळे, का आपलं पण होतं ना ते चैतन्य पॉलिक्लिनिक, तिकडचे दिवस खूप आठवणीचे दिवस आहेत, सगळे लोक तिकडे 35 लोक काम करत होते छोट्या जागेमध्ये, एकदम सगळे एकदम क्लोज होते एकमेकांच्या, आता मोठ्या हॉस्पिटलमध्ये 1000 लोक काम करतात, पण त्या डिपार्टमेंटमध्ये कोण यायचे खालच्या डिपार्टमेंटची ओळख नसते, पाच्यामधला एवढं डिपार्टमेंट आहे, त्याचं ग्राउंड फ्लोअर डिपार्टमेंटचं काही असं एवढं प्रेम बिम नसतं, त्यांचं आपापलं प्रेम जे असेल ते, पण त्या काळामध्ये नर्सिंग होममध्ये 35 लोकांचं सगळ्यांचं प्रेम होतं एकमेकांशी, कारण तिथे ते क्लोज होते एकमेकांच्या, मग किती अडचण होती, जागा नव्हती फिरायला, एवढं लहान छोटासा रस्त्यामध्ये होता आणि एवढं नॅरो नॅरो जागा होत्या, अरुंद अरुंद. पण आठवणीत त्याच्याच आठवणी आहेत, बंगल्याच्या आठवणी नाहीत. असं आहे शेवटी. तर आपण शेवटी कसं असं आपण आपलं असं वाटतं की आपलं सुख जे आहे ते मोठ्या घरात आहे किंवा मोठ्या गाडीत आहे किंवा बँक बॅलन्समध्ये आहे किंवा प्रॉपर्टीमध्ये आहे किंवा ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये आहे. नॅचरली त्याच्यात नसतं कधीच, ते कधीच नसतं. ते सगळं दुःखाचे कारणं असतात. जितकं कराल ना गोळा तेवढं जास्त. आणखीन ते जर आपण कुटुंबामध्ये असं एकत्र राहून प्रेमापोटी जर एकमेकांना वाटून वाटून नाही राहिलं तर तेच त्याच गोष्टी आपल्या दुःखाचं कारण बनतात. जे आपण आपल्या गर्वाने अभिमानाने गोळा करतो त्याच गोष्टी खेळाडू दुःखाचे कारण बनतात. कारण आपण ते आपल्या कुटुंबियामध्ये वाटत नाही, त्यांच्याशी शेअर करून त्या गोष्टी आपण एन्जॉय नाही करत. असं आहे. आम्ही पण याच्यामध्ये अयशस्वी आहोत, अपयशी आहोत. स्वतः बोलणारा व्यक्ती पण अपयशी आहे. परंतु हे बोलणं आवश्यक काय आहे? कारण आपल्या पुढच्या पटापण त्याच मिस्टेक करणार शेवटी. पण नंबरचा उपयोग काय? त्यांचे मनात 10 दिशेला आहेत तर ते फायदा काय त्याचा नंबराचा? काय नंबरचा उपयोग काय? तुमचे किती भाऊ? 5 भाऊ 2 बहिणी. कुठे आहेत ते? गेल्या वर्षी पण भेटलं नव्हतं, पण 10 दिवस भेटलो नाही. पण भक्तामध्ये कसं आहे, कुठे कुठे लांब लांब लोक आहे. सगळ्यांचं एवढं प्रेम आहे ना की सारखे मोठ व्हॉट्सअपमध्ये फोन करत असतात, मेसेज चालू असतो, काय 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 चालू असतो, जाणं येणं असतं. मा किती प्रेम असतं एकमेकांचं. आता माझ्या वायकोला झाला होता कॅन्सर 1999 साली. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये काम करत होते. एक पण घरची व्यक्ती तिला बघायला नाही आली, एक सुद्धा. प्रत्येकाचे वेगवेगळे कारण आणि अशी विचित्र कारण ना की मला हसू येईल ते कारण ऐकलं तर. एक वहिनी काय म्हणते, ती एवढी सुंदर मुलगी आहे ना, ती एकदम केस गेल्यानंतर मला तिला बघवणार नाही म्हणून मी येत नाही बघायला. इतकं हसू आलं ना, अरे यार काय काय कारण सांगायला की मी येऊ नाही शकत. असं असं आहे सगळं. त्या वर्षभरामध्ये फक्त भक्त मंडळींनी आमची एवढी काळजी घेतली ना, एवढी काळजी घेतली, पदोपदी क्षणोक्षणी मिनटामिनटाला काळजी घेतली. आणि एकही कुटुंबातली व्यक्ती तिथे विचारपूसर करायला पण आली नाही, एकही नावाला पण नाही. एवढं मोठे एवढं मोठं कुटुंब, गौरवशाली कुटुंब, डॉक्टर हे ते सगळे व्यवस्थित वेल सेटल्ड. असं आहे. कठीण समय येता कोण कामास येतो. असं आहे. आणि भक्त लोकांनी तर घरी येऊन जेवण केलं, तिचं वेणी केली, ह्या लोकांनी त्याचं पाय चेपले, डोकं मसाज केला. कारण तिचं असं आग निघायची त्या लोकांना, तिच्या खूप आग व्हायची खूप. ती बिंदू ही, ती माधवी मंजिरी, सगळे लोक येऊन तसे पाळी पाळीने कोणी फणी करायची, कोणी काय करायचं, कोणी काय करायचं, असं जस्ट टू रिलीव्ह द पेन. असं आहे शेवटी. पण एक मला माहिती आहे, त्या मला वेगळी कसं कळून चुकली आहे की जर आमच्या कुटुंबामध्ये जर ते सख्य नसेल मुलांमध्ये, त्याची पूर्ण जबाबदारी आई वडिलांवरती येते. त्यांनी ते बीज रोवलं नाही त्यामध्ये. जर त्यांनी ते छानपैकी विचार केला असेल की ह्या 5 मुलांना एकत्र ठेवायचं, म्हणजे 5 वाघ आहेत त्यांना एकत्र ठेवायचा, तर एवढी शक्ती निर्माण झाली असते आमच्यामध्ये, सामूहिक शक्ती. पण ते नाही केलं त्यांनी प्रयत्न, असे ती दूरदृष्टी त्यांनी ठेवली नाही. त्यामुळे एवढे मोठे मोठे शिकलेली मुलं पण विभक्त झाले सगळे, मनाने नावाने आहेत सगळे शहनबाग, परंतु मनाने विभक्त झाले. तर आत्ता आपण काय करायचं? आत्ता आपण आपल्याच पुढच्या पिढीनं तसं एकत्र ठेवायचं. ठीक आहे बाबा, हा ह्या चुलत्याचा मुलगा या चुलत्याशी मुलाशी भांडला तर ठीक आहे, काय हरकत नाही. तर तुम्ही चुलतेच आहात, पण शेवटी प्रेम ठेवा त्याच्यात, त्याच्याबरोबर खेळायला परत जा. मी त्याशी बोलणार नाही. नाही नाही नाही, युअर टू गो वन प्ले. आपण ते एकतेचं जे ब्रीद आहे ना ते आपण रुजवलं पाहिजे मोठ्या लोकांनी. लहान मुलं तर भांडणार आहेत, त्यांचं काय. पण मोठ्या लोकांनी ते काळजीपूर्वक विचारपूर्वक ते एकत्रतेचं जे बीज आहे ते रुजवलं पाहिजे मुलांमध्ये. जनरली काय होतं, समजा आता तुमचं मुलं आहे आणि यांचं मुलं आहे, ते एकमेकांशी भांडतात, तर इमॅच्युअरली काय करतात, आया पण भांडतात. तुझाच मुलगा तसा आहे, त्यांनी आधी त्याला मारलं, त्यांनी आधी सावा घेतला, त्यांनी आधी केलं, तुझा मुलगा ऐकतच नाही, तू काय एवढा वात्रट आहे, अमुक तमुक आहे. म्हणजे ते मुलं भांडतात तर आई बाबा असं भांडतात. आईबाबा म्हणजे मॅच्युरिटी काय, मुलं आहे ते भांडतात ना, आपण कशाला भांडायचं, त्यांना आपण समजवायचं आणि खेळा रे तुम्ही, उद्या पण परत कळा. असं आहे ते. तेवढी मॅच्युरिटी आईवडिलांमध्ये पाहिजे की हे जे धन आहे ना एकत्रितपणाचं, ते सगळ्यात मोठं ऐश्वर आहे. बाकी सगळं काय वेगळं राहणं खूप सोपं असतं, पटकन वेगळं व्हायचं आपलं वेगळं मांडायची एवढं सोपं आहे, काय प्रॉब्लेम नाही. एकत्र राहणं कठीण असतं पण एकत्र राहण्याचे लाभ जे आहेत ते अनंत आहेत. आणि मी मग मला जेव्हा ते उमजलं तेव्हा मी त्याचे प्रयत्न केले, पण तोपर्यंत मुलं इतकी मोठी झाली होती की त्यांना गरज नव्हती एकमेकांची.
एकदा मोठे झाले कॉलेजला किंवा त्यांचं करिअर सुरू झालं तर ते विभक्त होणार, आणि हे जे आता माहोल आहे म्हणजे दोघं हे सगळे एकत्र येतात खेळतात ते नाही
मिळणार. नाही मिळणारच नाही, ते आत्ताच कल्टिवेट करायला लागेल. हा आत्ताच आई वडिलांनी प्रयत्नपूर्वक जाणीवपूर्वक ते रुजवायला पाहिजे त्यांच्यामध्ये. माझी मोठ्या भावाची मुलगी आहे ना, ती एकदम सेम माझ्या मुलीसारखी दिसते, एकदम डुप्लिकेट कॉपी आहे, पण त्याचा काहीही संबंध नाही एकमेकांशी. ते हसताना बोलताना एकदम सेम टू सेम दिसतात त्या दोन मुली, पण त्यांचा काहीही संबंध नाही एकमेकांशी. ती दुःखाची गोष्ट आहे. आणि एवढी मोठी कलाकार आहे, तेवढी मोठी दोघी त्या मुली खूप शिकलेल्या आहेत, खूप हायली एज्युकेटेड आहेत, स्टेईंग इन अमेरिका. आता काय प्रॉब्लेम आहे का कधी व्हॉट्सअप कॉल रोज करू शकतो आपण 3-10 दिवसात ना, साधन नाही असं नाही आहे. पण संबंध नाही साधन कसा उपयोग होणार? साधनाचा उपयोग केव्हा होतो? संबंध असेल तेव्हा साधनांचा उपयोग होतो. मी फोन केव्हा उचलणार? जेव्हा मला सुबल कुबलशी प्रेम आहे तेव्हा मी फोन उचलून बोलणार त्याच्याशी. माझ्याकडे फोन सगळं आहे, माझ्या व्हॉट्सअप आहे, सर्व काय आहे, पण मी उचलणार केव्हा? जेव्हा प्रेम असेल तेव्हा. नसेल तेव्हा कसा उचलेन? सगळं साधन आहे तर काय उपयोग आहे त्याचा? साधनांना काही किंमत नसते, साधनांना काही मूल्य नसतं, संबंधाला मूल्य असतं. आणि संबंध असल्यामुळे त्या साधनांना मूल्य निर्माण होतं. आपल्यात ह्याला काही मूल्य नाही आहे, पण याचा उपयोग त्या साधनाकरता आपण करू शकतो साधनांचा, जेव्हा आपल्याला आपले संबंध असतील तेव्हा. असं आहे. एनी क्वेश्चन्स? प्रश्न होते आता मी दुसरी फाईल बनवतो.